आता आपण जमालगोटा या नोंदीकडे वळूया. ही वनस्पती एरंडाच्या युफोर्बियसी कुलातील असून तिचं शास्त्रीय नाव क्रोटॉन टिग्नियम असं आहे. चीन, मलेशिया, म्यानमार, श्रीलंका, भारत या देशांमध्ये ही वनस्पती वनात तसंच बागांमध्ये आढळते. भारतात ही पश्चिम बंगाल, आसाम आणि दक्षिण कोकण या भागामध्ये आढळते. हा लहान सदापर्णी वृक्ष 4.5 ते 6 मीटर पर्यंत वाढतो. पानं साधी, एकाडेक, पातळ, सुमारे 18 सेंटीमीटर लांब आणि पिवळसर हिरवी असून किंचित दातेरी असतात. फांद्यांच्या किंवा मुख्य खोडाच्या टोकाला लवदार फुलोरा येतो. फुलं एकलिंगी, लहान आणि हिरवी असतात. नरफुले फुलोऱ्याच्या वरच्या टोकाला तर मादी फुले खालच्या टोकाला येतात. फळ त्रिखंडी, शुष्क आणि पांढरं असून फुटून त्याची 3 शकलं होतात आणि प्रत्येकातून एक लंब गोल तपकिरी आणि किंचित चपटबी बाहेर पडतं. बियांपासून पिवळ सर असं काहीस चिकट क्रोटन तेल मिळतं. पिवळसर चिकट क्रोटन तेल या तेलामध्ये 3.4% विषारी रेझिन असतं. तसंच 37.0% ओलेईक, 19.0% लिनोलिक, 1.5% ॲरॅचिडिक, 0.3% स्टिअरिक, 0.9% पामिटिक, 7.5% मिरिस्टिक आणि 0.6% ॲसिटिक, 0.8% फॉर्मिक आम्ले असतात. तसंच त्यात लॉरिक, टिग्लिक, व्हॅलेरिक, ब्युटिरिक आणि अन्य अशा काही आम्लांचा अंशही आढळतो. याखेरीज बियांमध्ये रिसिनिन हे अल्कलॉइड, क्रोटन ग्लोब्युलिन आणि रायसिन ही विषारी प्रथिने असतात. प्रामुख्याने रेचक म्हणून ही वनस्पती परिचित आहे. मूळ तीव्र रेचक असून पानांचा रसही रेचक असतो. तसंच बी आणि त्यातील तेल रेचक असतं. पूर्वी या तेलाचा उपयोग रेचक म्हणून केला जात असे. सध्या सुरक्षित रेचके उपलब्ध झाल्याने जमालगोट्यासारख्या औषधाचा वापर केला जात नाही. धनुर्वात, जुनाट बद्धकोष्ठता, दमा, संधिवात अशा व्याधींवर बियांचा उपयोग सावधानता बाळगून करतात. उलट परिणाम झाला तर लिंबाचा रस आणि कात पाण्यात उगाळून देतात. पारंपरिक चिनी वैद्यकात ज्या 50 मौलिक औषधी मानल्या गेल्या आहेत त्यात या वनस्पतीचा समावेश होतो. अशी आहे जमालगोटा ही नोंद किशोर कुलकर्णी यांनी लिहिली आहे.